श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः सांग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसंपन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् వందే యతిం మాధవం స్వామీ మాధవనాథవల్లభమథో వైరాగ్యరత్నాకరం ప్రేమాభక్తసుశాంతదాంతసుహృదం ఉత్తుంగధిం వత్సలం సోహం బోధశుచిత్వపూర్ణసతతం తూర్యత్వమాసాదితం వందే త్వాం మకరందనాథయతినం రక్షస్వదీనాంకితం. ఓం. బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ కీ జై. పరమహంస సద్గురు స్వామీ స్వరూపానంద మహారాజ్ కీ జై. పరమహంస సద్గురు స్వామీ మాధవనాథ మహారాజ్ కీ జై. పరమహంస సద్గురు స్వామీ మకరందనాథ మహారాజ్ కీ జై. సబసంతన కీ జై. జయ జయ రఘువీర సమర్థ.
आता गीतार्थाची मुक्त मुदी लावी माझिये वाक वृद्धी जे माने हे सभासदी सज्जनांचा तेथ म्हणितले श्री निवृत्ती नको हे पुढत पुढती परिसी लोहा घृष्टी किती वेळ वेळा किजे गा तव विनवी ज्ञान देवो म्हणे हो का जी पसावो तरी अवधान देतू देवो ग्रंथा आता. इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं झालेलं होतं. सद्गुरूंची स्तुती करून सद्गुरू बोलण्यामध्ये सापडत नाहीत त्याऐवजी सद्गुरू स्वरूपाशी एकरूपता प्राप्त करणं आणि मौन राहणं हीच सद्गुरूंची स्तुती. सद्गुरूंच्या स्वरूपाशी एकरूपता प्राप्त करणं आणि त्यांच्या सन्निध अहंतेनी जराही न वावरणं हेच त्यांच्या सन्निध होणं. आणि सद्गुरू स्वरूपाशी एकरूपता प्राप्त करून घेणं आणि पूजाविधी आहेत ते पूजाविधी करत असताना आणि नसताना दोन्ही वेळेला सद्गुरू स्वरूपाशी एकरूपता प्राप्त करून घेतल्यामुळं विशेष काही पूजा म्हणून करण्याची इच्छाच न होणं हे खरं म्हणजे तुमच्या करता आणि माझ्या करता प्रशस्त आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. आणि स्तुती होऊ शकत नसल्यामुळं पछाडलेला मनुष्य भ्रमानी जसा काही ना काहीतरी बरळत राहावा किंवा वेड लागलेला मनुष्य सारखा बोलत राहावा तसं मी गुरुप्रेमानी पछाडलंय असं समजा म्हणून मी स्तुती करतोय. एखादी वेडी व्यक्ती सतत बोलत राहते तसं मला गुरूंचं वेड लागलंय समजा म्हणून मी बोलत राहिलोय ते तुम्ही कृपा करून सहन करावं असं निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. आणि मग त्यांनी आपल्या निरूपणाकरता म्हणून आशीर्वाद घेतले. जो गीतार्थ आहे तो गीतार्थ माझ्या व्याख्यानामध्ये माझ्या वाग वृद्धीमध्ये उत्तम रीतीने येवो आणि त्याच्यावर तुमच्या पसंतीची मुक्त मुदी लागो म्हणजे मोत्याच्या अंगठीचा शिक्का मुहूर्तप तुमचा असा माझ्या व्याख्यानावर होवो असं निवृत्तीनाथांकडे ज्ञानेश्वर महाराज विनंती करून सांगताहेत, अशा करता की सज्जनांच्या सभेमध्ये माझं बोलणं हे मान्य व्हावं म्हणून आपणच अशा प्रकारे मला आशीर्वाद द्यावेत, माझ्या व्याख्यानावर आपणच जर शिक्कामोर्तब केला तर सज्जनांना ते मानवणारच. तेव्हा निवृत्तीनाथ असं म्हणतात की प्रत्येक वेळेला अशा प्रकारची विनंती तू करतोस, तुझं व्याख्यान नीट व्हावं अशी तू प्रार्थना करतोस. प्रत्येक वेळेला मी तुला सांगतो की माझे आशीर्वाद आहेत. अरे, परिसाला लोहाचं सुवर्ण करण्यासाठी म्हणून सारखी घासाघीस करावी लागत नाही लोखंडाशी, त्याचा स्पर्श पुरतो. सुरुवातीला कधी जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाने हे होणारच आहे. काय वेळोवेळा परिस आणि लोह यांची घृष्टी करावी लागते की काय? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज विनंती वजा निवृत्तीनाथांना म्हणतात की असं खरंच तुम्ही हे म्हणालात हाच मला प्रसाद प्राप्त झाला. तवत विनवी ज्ञान देवो म्हणे हो का जी पसावो, तुमचा प्रसादच तुमच्या या बोलण्याने मला लाभला. आणि मग ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायाच्या प्रस्तावनेला आता सुरुवात करतील. ते म्हणतात तरी अवधान देतो देवो ग्रंथा आता. आता मी ग्रंथ सांगायला सुरुवात करतो जी गीतारत्न प्रासादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा पाढा उजो. हा 18वा अध्याय गीतारूपी रत्न एकत्र करून त्यांचा जणू प्रासाद बांधलेला आहे. हा रत्न जडित प्रासाद या निमित्ताने जो बांधला गेला त्याच्या कळसाची आता वेळ आलेली आहे. कळसू अर्थ चिंतामणीचा आता गीतारूपी रत्न प्रासादाचा प्रासादाची सांगता कळसाध्याय हा खरं म्हणजे चिंतामणी म्हणजे जे जे चिंतावं ते प्राप्त व्हावं. आधीचा जो प्रासाद होता गीतारूपी रत्नांचा तो इतर रत्नांचा होता, पण आता हा जो कळस बांधला जातो आहे तो चिंतामणीचा कळस बांधला जातो आहे. सर्व गीता दर्शनाचा पाढा उजो. या 18व्या अध्यायामध्ये सगळी गीता दाटीवाटीने बसलेली आहे. सगळ्या भगवद्गीतेचा परत एकदा आढावा या 18व्या अध्यायामध्ये आलेला आहे. म्हणून सर्व गीता दर्शनाचा बोध देणारा असा हा अध्याय आहे. लोकी तरी आधी ऐसे जे दुरुनी कळुसू दिसे आणि भेटीची हातवसे देवतेची ती आहे. आणि लोकांमध्ये अशी चाल प्रथा आहेच आहे की जेव्हा दुरूनच कळसाचं दर्शन होतं तेव्हा त्या कळसाच्या आत मंदिरात असलेल्या देवाचंच जणू दर्शन होतं, अशी प्रथाच आहे. तरी लोकी तरी आथी ऐसे जे दुरुनी कळसू दिसे, दुरूनच कळस दिसायला सुरुवात होते आणि प्रत्यक्ष दर्शन देवाचं होतं आहे असा आनंद भक्ताला प्राप्त होतो. आणि भेटीची हातवसे देवतेची तिये, जणू आत असलेल्या देवतेचं प्रत्यक्ष दर्शन व्हायलाच सुरुवात होते. विशेष करून या यात्रेच्या वेळेला बरेचसे वारकरी कळसाचं दर्शन घेतात आणि परत फिरतात. अशी कळसाचं दर्शन झाल्यावर देवाचं दर्शन झालं असं मानण्याची प्रथाच आहे आणि वारकरी संप्रदायात तर ती विशेष आहे. तैसेची येथही आहे जे एकेची येणे अध्याये, म्हणून हा जो कळसाध्याय आहे या एकाच अध्यायामध्ये आघवाची दृष्ट होये गीता गमुहा. म्हणून या कळसाचं जरी दर्शन घेतलं, चिंतामणींनी बांधलेल्या कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी देखील जो गीतारत्न प्रासाद आहे त्याच्या आत असणाऱ्या गीता देवतेचं दर्शन वेगळं घेण्याची आवश्यकताच नाही. हा अध्याय समजला तरी गीता समजली, हा अध्याय समजला तरी गीता देव आपल्याला प्रसन्न झाला. तैसेची येथही आहे जे एकेची येणे अध्याये आघवाची दृष्ट होये गीता गमुहा. या एका अध्यायामध्येच सर्व गीतेचा अर्थ तशाच प्रकारे कळसाचं दर्शन झाल्यावर देवाचं दर्शन व्हावं तसा सगळा गीता उपनिषद किंवा गीताशास्त्र काय नक्की आहे हे या एका अध्यायामधून देखील समजतं. मी कळसू याची कारणे अठरावा अध्यायो म्हणे उवाईला बादरायणे गीता प्रासादा. श्री बादरायणांनी म्हणजे श्री व्यासांनी जो हा अठरावा अध्याय वर्णन करून सांगितला, मी कळसू याची कारणे अठरावा अध्याव म्हणे उवाईला बादरायणे गीता प्रासादा. स्वतः व्यासांनीच या अध्यायाची तशी स्तुती केलेली आहे. नोहे कळसा परते काही प्रासादी काम नाही हे सांगत असे गीता ही संपलेपणे. आणि कळसाच्या पलीकडे काही बांधायचं राहतच नाही, सर्वात शेवटी कळस बांधायला घेतात. प्रासाद बांधण्याचं काम जेव्हा कळस बांधला जातो तेव्हा पूर्णत्वाला जातं, त्याच्यानंतर काही बांधायचं शिल्लकच राहत नाही. ते सांगत असे गीता ही संपलेपणे, तसं ही गीता आता संपलेली आहे हे हा अध्याय सांगतो. व्यासू सहजे सूत्री बळी. व्यास हे स्वभावतःच बळी म्हणजे श्रेष्ठ सूत्रधार कारागीर आहेत. तेने निगमरत्नाचळी उपनिषद रूपी रत्नांच्या पर्वतावर अचळावर उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. उपनिषद रूपी डोंगरावर जागा खणून सपाट केली व्यासांनी. तेथ त्रिवर्गाचा अणुआरू, तिथ धर्म अर्थ आणि काम या त्रिवर्गाचा चाराचुरा गाळ असार, आत्ताच्या परिभाषेत काय म्हणतात त्याला, रॅबिट नाही का. तेथ त्रिवर्गाचा अणुआरू आडवू निघाला जो अपारू. ते खणत असताना आणि भूमी सपाट करत असताना कितीतरी असा अणुवारू म्हणजे गाळ खडक दगड मुरूम चाराचुरा असा निघाला तो महाभारत प्राकारू भवता केला। तो त्रिवर्गाचा म्हणजे धर्म अर्थ आणि काम याचं यथार्थ वर्णन या गीता रूपी मंदिराच्या भोवती महाभारताच्या रूपाने तटबंदी म्हणून बांधला। काय कल्पना आहे बघा, मंदिराला तटबंदी पाहिजे, ही तटबंदी धर्म अर्थ आणि काम या त्रिवर्गाची आहे। जो निगमरत्नाचळी निगम उपनिषद रूपी रत्नांचा जो डोंगर होता तो मंदिर बांधण्यासाठी सपाट करावा लागला, खणायला लागला, आणि तिथून जो चाराचुरा निघाला त्याच्यातूनच भोवतालच्या भिंती बांधल्या गेल्या। मंदिराच्या भोवती ज्या भिंती बांधल्या जातात, आवाराच्याही बाहेर ज्या भिंती बांधल्या जातात, त्या भिंती तटबंदी या त्रिवर्गाची बांधली। कोणी व्यासू सहजे सूत्री बळी, व्यास हे इतके सर्वश्रेष्ठ कारागीर की त्यांनी महाभारत रचलं, आणि या महाभारतामध्ये धर्म अर्थ आणि काम यांची तटबंदी आधी उभी केली। हे गीता मंदिर बांधण्याच्या आधी तटबंदी बांधली। माझी आत्मज्ञानाचे एकवट दळवाडे झाडूनी चोखट घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी। आणि मग महाभारत रूपी प्राकार तटबंदी जी भोवताली केलेली होती गीता देवालयाला, त्याच्या आत आत्मज्ञानाचे एकवट म्हणजे अखंड सापडलेले जे दगड होते, चिरे जे सापडलेले होते ते साफसूप करून ते नीट टासले सगळ्या बाजूनी, ते घडवले। कसे घडवले? पार्थ वैकुंठ संवाद कुसरी। पार्थ आणि वैकुंठ पती श्रीकृष्ण यांचा जो उत्तम संवाद घडला, त्या संवादानी त्या संवाद रूपी चिरे जे जणू तिथं आत्मज्ञानाचे एकवट दगड निघालेले होते ते साफ सुथरे करून सर्व बाजूनी उत्तम तासून चौकोनी करून बांधकामाला योग्य असे निवृत्ती सूत्र सोडवणीया सर्व शास्त्रार्थ पुरवणीया आवो साधिला मांडणीया मोक्ष रेखेचा। आणि हे जे पार्थ आणि वैकुंठ यांच्यामध्ये जो संवाद झाला, त्या संवादाला देखील खरं म्हणजे एक तारतम्य दिलं। जसं आपल्याला माहिती आहे की बांधकाम हे सरळ रेषेत जर झालं नाही, तिरकं तिरकं बांधलं गेलं तर पडेल, ते एका ओळंब्यात बांधलं जाणं गरजेचं असतं। एका सरळ रेषेतच ते जर चिरे एकमेकांवर ठेवले गेले तर ते नीट राहतील, ते जर चुकून ओळंब्यात बांधले गेले नाहीत म्हणून नेहमी गवंडी विटा लावतो आणि ओळंब्यामध्ये पाहतो की सरळ रेषेत आलंय का। हे जे सूत्र होतं ओळंब्याचं, ते सूत्र निवृत्ती सूत्र होतं। वैराग्यरूपी सूत्र याचा ओळंबा लावला गेला आणि त्यामुळं एका रेषेत हे बांधकाम झालं। निवृत्ती सूत्र सोडवणीया सर्व शास्त्रार्थ पुरवणीया, वैराग्य आणि सर्व शास्त्रांचा तारतम्यांनी अर्थ हे एकत्र जोडून आवोसांधीला म्हणजे उत्तम आकार देत मांडणीया मोक्षरेखेचा। वैराग्य हे सूत्र आणि मोक्षरेषा हे अंतिम सूत्र, अंतिम मांडणीचं सूत्र, त्याच्यामध्ये सर्व शास्त्रार्थ घेतला आणि उत्तम रीतीने हे मंदिराच्या भिंती घडवायला सुरुवात केली। ऐसेनी करिता उभारा असं बांधकाम करत असताना 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळलिया पुरा प्रासादू जाहला असं बांधकाम करता करता सर्व शास्त्रांची मोठ बांधत त्यांचं ऐक्य घडवत 15 अध्याय रूपी 15 थर या प्रासादाच्या भिंतींना दिले गेले। आणि त्याच वेळेला ज्या भूमीवर हा प्रासाद बांधायचा होता ती भूमी देखील त्याच वेळेला शुद्ध करून हे 15 थर दिले गेले। भूमी निर्वाळलिया पुरा प्रासादू जाहला आणि 15 अध्यायामध्ये हा गीता प्रासाद उभा राहिला। उपरी 16 अध्यावो तो ग्रीव घंटेचा आवो चौकोनी भिंती बांधून झाल्यानंतर मग ग्रीव घंटा म्हणजे जणू इथपर्यंत बांधून झाल्यानंतर मग मान बांधावी लागली, ग्रीव घंटा बांधावी लागली, ते सगळं जवळ आणून एक गोलाकार आकार द्यायला लागला ती ग्रीव घंटा। तुम्ही कुठलंही मंदिर पाहिलं तर मग त्याचं तिरकं जुळवत एक गोल प्रथम बांधला, गोलाकार बांधलं जातं, ती ग्रीव घंटा। तो डेरा उपरी 16 अध्यावो तो ग्रीव घंटेचा आवो, जी गळामणी असतो त्याचा त्याच्या भोवतीचं बांधकाम डेरा। 17 तोची ठावो पडघाणी ये, आणि तेवढा बांधून झालंय ती ग्रीव घंटा की मग कळस बांधायच्या आधी ती ग्रीव घंटा देखील सपाट करून घ्यायला लागते, तिथं ओटा करून घ्यायला लागतो। ज्ञानेश्वर महाराजांना या बांधकाम शास्त्राचं देखील किती बारीक सारीक वर्णन केलेलं आहे बघा। सप्तदशु तोची ठावो पडघाणीये, कळसाच्या बैठकीचा ओटा हा 17 अध्याय ठरला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तयाही वरी 18 तो अपैसा मांडला कळसू, आता त्याच्यानंतरचा हा 18 अध्याय तो सहजच कळस म्हणून त्याची मांडणी झाली। उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लागला, आणि त्या कळसाच्या वर एक ध्वज कळसाच्या बाजूला लावलेला असतो, तो व्यासांनी व्यासांच्या कीर्तीचा ध्वज तिथं लावला गेला। म्हणून मागील जे अध्याय ते चढते भूमीचे आये, म्हणून पहिल्या अध्यायापासून जे सगळे अध्याय झाले ती या गीता प्रासादाची चढती वाढती भूमिका होती। हा प्रासाद त्या प्रत्येक अध्यायांनी बांधला गेला, त्याला आकार आला। तयांचे पुरे दावित आहे आपुल्या अंगी, हे जे चढते वाढते थर होते ते आपल्या आपल्या पद्धतीने परिपूर्णत्वाला नेले. झालं या कामा नाही चोरी, जे काम झालं त्याच्यात अंगचोरपणा झाला नाही, कुठेतरी मटेरियल कमी वापरणं वगैरे असं झालं नाही, सबस्टँडर्ड मटेरियल नाही. झालं या कामा नाही चोरी, काहीही कमतरता या बांधकामामध्ये राहिली नाही, ठेवली गेली नाही. ते कळसे होय उजरी, ते कळसानी स्पष्ट होतं. जर तसं झालं असतं तर मग कळस बांधताच आला नसता. तेवी अष्टादशु विवरी साध्यंत गीता. म्हणून हा जो कळस आहे, हा कळस साध्यंत म्हणजे सुरुवातीपासून अंतापर्यंत, म्हणजे सतराव्या अध्यायापर्यंत जी गीता सांगितली गेली. खरं गीताशास्त्र 15 अध्यायामध्ये संपलं. तिथं इति गुह्यतमम शास्त्रम इदमुक्त्वम मया नग असे शब्द आले. आणि मग पुरवणी दाखल 16 आणि 17 हे अध्याय आले. अशा प्रकारे साध्यंत गीता 18व्या अध्यायापर्यंत विवरून पूर्ण झाली. ऐसा व्यासे विंदाणीये ग्रीता प्रासादू सोडवणीये आणूनी राखिले प्राणीये नानापरी. अशा प्रकारे व्यासांच्या या कारागिरीनी विंदाणीये हा जो गीता प्रासाद आहे, तो गीता प्रासाद नाना प्रकारच्या जीवांना मुक्ती मिळावी म्हणून त्यांची सोडवणूक व्हावी, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून आणूनी राखिले व्यासे विंदाणीये, व्यासांच्या कारागिरीनी हे सगळं झालं. हा गीता प्रासाद मोक्ष देण्याच्या उद्देशाने आणि नानापरी प्राणी आहे, किती प्रकारचे लोक आहेत. म्हणजे गीता खरं म्हणजे गीतेचा ज्यांनी अनुवाद केला असे अगणित शास्त्री पंडित विद्वान असे आहेत. कोणी द्वैतपर अर्थ केला, कोणी अद्वैतपर अर्थ केला, कोणी भक्तिमार्गाच्या अंगाने अर्थ केला, कोणी कर्ममार्गाच्या अंगाने अर्थ केला, कोणी संन्यास मार्गाने अर्थ केला, कोणी केवळ ज्ञान मार्गाने अर्थ केला. पण या सगळ्यांना त्या त्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या विचारसरणीप्रमाणे अर्थ करून मोक्षच प्राप्त झाला. अशा प्रकारची कारागिरी व्यासांनी केली. साधना नाम अनेकता असा श्रुती सिद्धांत असल्यामुळं प्रत्येकाला आपल्या भावाप्रमाणे आणि आपल्या विचार परंपरेप्रमाणे याच्यामध्ये सर्व काही मिळत गेलं. आणि जे जे मिळत गेलं त्या त्या प्रकारे त्यांना त्यांना पूर्णत्व देखील लाभलं. म्हणजे असं नाहीये की या मार्गाने द्वैती मार्गाने गेले म्हणजे पुढे कुठेतरी अडकले, कर्म मार्गाने गेले ते पुढे कुठेतरी अडकले, गीतेला अमुकच सांगायचं होतं असं असल्यामुळं आपल्या आपल्या बुद्धीनी कौशल्यांनी प्रतिभेनी साधनेनी जे भावलं त्या प्रकारे ज्यांनी ज्यांनी अर्थ केले त्या सगळ्या नाना प्रकारच्या जीवांना व्यासांनी तारून नेलं असे व्यास हे महान कारागीरच म्हटले पाहिजेत. खरं म्हणजे भगवद्गीतेचा जो अर्थ भगवद्गीता अर्जुनाला रणांगणावर ज्या परिस्थितीमध्ये सांगितली, तो उद्देश आणि त्याच्यातून निर्माण झालेलं तत्वज्ञान ते तर सरळ आहे. विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसहा, म्हणून अर्जुन धनुष्यबाण खाली टाकून बसून राहिला. आणि या सगळ्या उपदेशाच्या अंती तो करिष्ये वचनम तव असं भगवंतांना म्हणाला. आता तू म्हणशील तसं मी करेन, म्हणजे युद्ध म्हणलास तर युद्धही करेन, तू म्हणशील ते आता मी करेन. या भूमिकेवर अर्जुनाला आणलं आणि ते आणत असताना जे तत्वज्ञान निर्माण झालं त्या तत्वज्ञानाचे अर्थ इतक्या प्रकारे काढले गेले आणि प्रत्येकाचा अभिनिवेश आहे की हा जो अर्थ आहे कर्मपर त्याच्या ऐवजी दुसऱ्या अर्थाने गीता सांगितलीच नाहीये असं कर्मयोग शास्त्र सांगणाऱ्यांचं आग्रहाचं प्रतिपादन आहे. तर गीता हे संन्यास शास्त्र सांगितलेलं त्याचं प्रतिपादन केलेलं शास्त्र महान शास्त्र आहे असं जे म्हणणारे आहेत त्यांचा एक वेगळा गट झाला. पण या सर्वांचं समाधान झालं पण प्रत्यक्षात काय सांगितलं हे ज्याला त्याला आपल्या प्रकृतीप्रमाणे कळलं पण प्रकृतीप्रमाणे कळत असतानाही तो मोक्षाला प्राप्त झाला. स्वतः जर भगवंत आले आणि त्यांच्या समोर जर एवढे ग्रंथ ठेवले 10 ग्रंथ की तुम्हाला हे सांगायचं होतं तुम्हाला हे सांगायचं होतं तुम्हाला हेही सांगायचं होतं तर मोठी पंचायत होईल. पण व्यासांनी ते अशा बेतांनी रचलं की जो जशा प्रकृतीचा असेल त्यांनी तसा अर्थ घेऊन देखील तो पूर्णत्वाला जावा. एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरोनी करीती यया. आता या मंदिराला कोणी प्रदक्षिणा घालतात ते मंदिरामध्ये जाण्याच्या ऐवजी प्रदक्षिणा घालून घरी जातात असे काही जण असतात. त्यांना आत जायला वेळ नसतो म्हणा त्यांच्या भावाप्रमाणे ते मंदिराला प्रदक्षिणा घालून जातात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक प्रदक्षिणा जपाचिया ते जपरूपी प्रदक्षिणा करतात ते गीता पाठ करतात. गीता पाठ म्हणतात त्या गीतेच्या आत काय आहे हे जाणायला जात नाहीत. 18 अध्यायी गीता म्हणायची बस ही गीता प्रसादाला मारलेली त्यांनी प्रदक्षिणा आहे. एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरोनी करीती यया एकते आणि कोणी एखादे. ते म्हणतात की नुसती गीता वाचून आणि स्तोत्र म्हणून म्हटल्यासारखी म्हणून उपयोग काय. त्यांना श्रवण करण्याची गोडी लागते त्याच्या आत काय सांगितलेलं आहे ते समजून घ्यायची इच्छा होते. एकते श्रवण मिशे छाया सेविती ययाची. श्रवणाचं मिश घेऊन हे गीता तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाच्या सावलीला येतात ती त्याची छाया घेतात. आणि प्रदक्षिणा घालणारे जे असतात ते जपाची प्रदक्षिणा घालतात. जप करताना त्यांना सुख होतं. तर जे या श्रवणमिषे गीता माऊलीच्या छायेला येतात त्यांना देखील सुख होतं. एकते अवधानाचा पुरा विडा पाऊड भितरा घेऊन रिघती गाभारा अर्थ ज्ञानाचा. आणि कोणी एखादे गीता शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्याकडे पुरतं लक्ष देऊन अवधानाचा पुरा विडा पाऊड भितरा म्हणजे देवाला जाताना विडा आणि पैसा घेऊन जाण्याची पद्धत आहे की नाही आणि देवापुढे ती ठेवायची. तसं विडा आणि पैसा देवापुढे ठेवायचा हा विडा आणि पैसा म्हणजे संपूर्ण अवधान जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्या अवधानापासून चलितच न होणं. अशा प्रकारे गीता ज्ञानाचं अनुसंधान राखत घेऊनी रिघती गाभारा अर्थज्ञानाचा गाभाऱ्यात प्रवेश करतात गीता माऊली मंदिराचा आणि त्या गाभाऱ्यामध्ये अर्थ ज्ञान अवधान अर्थ आणि ज्ञान प्राप्ती ते निजबोधे त्यांना बोध प्राप्त होतो गीतेमध्ये जे सांगितलंय तर तेच त्यांच्या निज म्हणजे त्यांच्या बोधाचं ते होतं जे व्यासांनी लिहिलंय आणि अर्जुन पार्थ वैकुंठाकडून जे समजला तो यांचाही बोध होतो ते निजबोधे उरा उरी भेटती आत्मया श्रीहरी ते आपल्या श्रीहरी आत्म्याला उराउरी भेट देतात दोही बाहू पसरून उराउरी जशी भेट देतात उराउरी भेट देण्याचा सगळ्यात संकोचाचा प्रकार सध्या जो लग्नामध्ये होतो तो व्याही भेट यांचा मामा त्यांचा मामा ते एकमेकांना आपले बर म्हणतात यांचा काका त्यांचा काका ती संकोचाची उराउरी भेट असते म्हणजे तिथेही अशी संकोचाची भेट घेणं अपेक्षित नाहीये तर आता तुम्ही आणि आम्ही काय म्हणायचं पाहुणे झालो नातेवाईक झालो म्हणून मोठ्या प्रेमाने खरं म्हणजे ती उराउरी भेट व्हायला पाहिजे पण इथं मात्र खरंच उराउरी भेट होते आत्म्याची असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते निजबोधे उराउरी भेटती आत्मया श्रीहरी आपला आत्मा आणि श्रीहरी यांची उराउरी भेट घडते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही आधी असं असलं तरी देखील या मोक्ष प्रासादाचा लाभ सर्वांना होतो जे पाठ करतात त्यांनाही होतो जे श्रवण करतात त्यांनाही होतो जे अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यामध्ये विडा पैसा घेऊन प्रवेश करतात आणि श्रीहरीला आत्मया श्रीहरी उराउरी भेटी घेतात कारण आत श्रीहरी आहे गीता प्रसादाचा आणि भेटायला जाणारा आत्मभावानी गेलेला आहे पण गीता सर्वांना एकसारखं फळ देते समर्थाची एक पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पकवान्ने राजा भोजनाला बसलेला आहे आणि पंक्ती बसलेल्या आहेत राजाची जी पंगत आहे त्याच्या तळिल्या वरिल्या डावीकडं उजवीकडं पंक्ती बसलेल्या आहेत त्या सगळ्यांना एकच पकवान वाढलं जात आहे तिथं पंक्तीभेद नाहीये तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षूची लाभे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रवण केल्यामुळं मोक्ष पठण केल्यामुळं मोक्ष आणि अर्थाकडे लक्ष देऊन मोक्ष शंकराचार्य देखील भगवद्गीता किंचित धीता गंगा जल लव कणिका पिता म्हणजे अगदी थोडी जरी गीता माहीत असेल तरी किंचित अधीत जरी असेल तरी तदपि यमः किं कुरुते चर्चाम तरी देखील यम त्याच्यापासून दूर राहील ऐसा गीता वैष्णव प्रासादू अशा प्रकारची ही गीता म्हणजे वैष्णव प्रासाद आहे. आत विष्णू, श्रीहरी, भगवान श्रीकृष्ण, पांडुरंग. त्याचं राहण्याचं ठिकाण प्रासाद मंदिर आहे. 18वा अध्याय कळसू विशदू, आणि त्याच्यातला हा 18वा अध्याय हा कळसाध्याय आहे हे स्पष्ट आहे. म्या म्हणितला हा भेदू जाणोनिया. 17वा अध्याय आणि 18वा अध्याय याच्यातला जो भेद आहे तो लक्षात घेऊन मी म्हणतो की हा कळसाध्याय आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता सप्तदशापाठी अध्याय कैसेनी उठी तो संबंधू सांगो दिठी दिसे तैसा. आता 17व्या अध्यायानंतर हा अध्याय कसा निर्माण झाला. आता सप्तदशापाठी अध्याय कैसेनी उठी या अध्यायाची रचना कशी झाली, हा अध्याय कसा निर्माण झाला, तो संबंधू सांगो दिठी दिसे तैसा. तो संबंध तुमच्या दृष्टीसमोर स्पष्ट दिसेल तसा मी विशद करून सांगतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वेळ संपली. का गंगा यमुना उदक वोघ बगे वेगळीक दावी होऊनी एक पाणीपणे न मोडता दोन्ही आकार घडले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. नाना वाढिली दिवसे कळा बिंबी पैसे परी सिनाने लेवे जैसे चंद्री नाही तैसे सिनानी चारी पदे श्लोक तो श्लोकावत छेदे अध्यावो अध्याय भेदे गमे कीर परी प्रमेयाची उजरी आनान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैसी. थोडक्यात सांगता येण्यासारखं काहीच नाहीये. मी म्हटलं जरा पाहू आणि थोडं पण एक एक ओवीच समजून घ्यायला जिथं जड आहे नाही का. नको, अजून 5-7 मिनिटं पुढे जातील. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति ही शांति ही शांति ही. हरि 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.